Hier, Namo Bandhu, Ani Bhaginino, Namo Buddhai, Jai Bhim. So I'm very pleased indeed again to be addressing you here at the wonderful Mahavihara. For so many years now, I've been giving these three talks twice a year. And I really enjoy meeting so many of you again and again. And this is such a beautiful place. I'm really sorry it's not raining properly. There's more rain in England at the moment than there is here. They've just had 1 month of continuous rain in England. And I always come here in the monsoon because it's cooler. But this time it's too hot. But never mind, I'm with my friends at the Mahavihara. And we're looking again more and more deeply at the Dhamma. At this time when I was coming into the shrine room, I was struck by what we're facing.
आणि जेव्हा आता मी पूजास्थानामध्ये येत होतो तेव्हा माझं लक्ष जे काही समोर आहे त्याने फार वेधून घेतलं.
We're all facing this way.
आपण सगळ्या जणांचे चेहरे जे आहेत ते या दिशेला.
So what are we facing?
आपण कशाकडे लक्ष देत आहोत?
Well, of course, Gunamega is there.
निश्चित गुणमेघा तिथे आहेत.
But really, we're facing the Buddha.
खरं तर आपण सगळ्यांचे चेहरे बुद्धाकडे आहेत.
And we're facing Dr. बाबासाहेब आंबेडकर.
आपण बाबासाहेबांकडे आपले चेहरे आहेत.
We're facing Urgyen Sangharakshita.
आपले चेहरे भंती संघर्षितांकडे आहेत.
We're facing these three very great human beings.
या महान अशा व्यक्तिमत्वांना जणू काही आपण फेस करतो आहोत. आपले चेहरे त्यांच्याकडे आहेत.
We're facing them because for us they are ideal.
आपण त्यांच्याकडे यासाठी पाहतो आहोत कारण आपण आपल्यासाठी जणू काही ते एक आदर्श आहे.
They show us what we can be.
जणू काही ते आपल्याला हे दाखवतात की आपण काय बनू शकतो.
So it's really very important indeed that we recognize where we are and what we're doing.
आणि म्हणूनच आपण कुठे आहोत आपण आणि काय करतो आहोत हे ओळखणं फारच महत्वाचं आहे.
For me these three beings have had such a huge influence on my life.
आणि माझ्यासाठी ह्या तिन्ही व्यक्तिमत्वांचा माझ्या जीवनावर फार मोठा असा प्रभाव आहे.
I encountered the Buddha when I was just 20 years old in England.
जेव्हा मी 20 वर्षाचा इंग्लंड मध्ये होतो तेव्हाच माझा बुद्ध धर्माशी संपर्क आला.
And as soon as I read about the Buddha, I felt this is the man I want to follow.
आणि जसं मी बुद्धाबद्दल वाचलं त्यावेळेस मला असं वाटलं की हे ते व्यक्ती आहे ज्यांचं मी अनुसरण केलं पाहिजे.
And all my life since then for 40 and more years I've tried to understand and get to know the Buddha.
आणि त्यानंतर जवळपास 40 पेक्षा अधिक वर्ष माझं संपूर्ण जीवन बुद्धाला समजण्यासाठी अधिक बुद्धाला समजण्यासाठी मी समर्पित केलं.
I've read so many stories about him. I'm sure you have too.
आणि मी त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा वाचलेल्या आहेत. मला याची खात्री आहे की तुम्ही सुद्धा त्या वाचल्या असतील.
I've read the Pali Canon.
मी पाली सूत्र वाचलेले आहेत, ग्रंथ वाचलेला आहे.
Which has so many stories, so many teachings by the Buddha.
ज्याच्यामध्ये बुद्धाविषयीच्या खूप साऱ्या कथा आहेत, खूप सारी शिकवण आहे.
I've been to Bodh Gaya.
आम्ही बुद्धगयेला गेलेलो आहे.
I've been to Kushinagara.
आम्ही कुशीनगराला गेलेलो आहे.
I've been to the place in Delhi where the Buddha preached the Satipatthana Sutta.
आणि दिल्लीमधल्या अशा ठिकाणी मी गेलेलो आहे जिथे बुद्धाने सतीपट्ठान सूत्र जे आहे ते शिकवलं.
So even though the Buddha lived 2500 years ago, I feel I know him.
जरी बुद्ध 2500 वर्षांपूर्वी होऊन गेलेले असले तरी देखील मला असं वाटतं की जणू काही मी त्यांना ओळखतो.
At least to a little extent, I feel I know the Buddha.
आणि अगदी सूक्ष्म अर्थाने का होईना मला असं वाटतं की मी बुद्धाला ओळखतो.
I can imagine him very easily.
त्यांची मी सहज अशा प्रकारे कल्पना करू शकतो.
I know the last time I was at Bodh Gaya, I was sitting under the Bodhi tree.
मागच्या वेळेस मी जेव्हा बुद्धगयेला होतो आणि तिथे बोधिवृक्षाखाली मी बसलेलो होतो.
And I found it really easy to imagine the Buddha sitting there.
आणि मला याची कल्पना करणं सहज शक्य झालं की जणू काही बुद्ध तिथे बसलेले आहे.
In my imagination, I could see him in front of me.
आणि माझ्या कल्पनेमध्ये जणू काही मी पाहू शकत होतो की ते माझ्या समोर बसलेले आहे.
I can imagine him walking through the jungle of India.
आणि त्यावेळेस भारताचं जे जंगल आहे त्याच्यातून ते चालत चाललेले आहे हे मी पाहू शकत होतो.
I can imagine him surrounded by his disciples.
आणि मी या प्रकारची कल्पना करू शकत होतो की त्यांच्या अवतीभोवती शिष्याने ते वेढलेले आहे.
Sometimes I even feel that I'm communicating with him.
आणि कधी कधी मला असं पण वाटलं की जणू काही मी काही संपर्क त्यांच्याशी करतो आहे.
And I do feel that, yes, I know the Buddha to some extent.
आणि मला खरंच असं वाटतं की काही अर्थाने मी बुद्धाला ओळखतो.
But, परंतु, there's something about the Buddha, there's so much about the Buddha, I just don't know.
परंतु असं कितीतरी आहे की जे आजही मला बुद्धाबद्दल माहित नाही.
The Buddha moves in a different sphere.
एक प्रकारे वेगळ्या अशा आयामामध्ये बुद्ध वावरत असतात.
इन सम वेज इट्स अ बिट लाइक वॉचिंग अ फिश इन द ओशन.
जणू काही एखाद्या माशाला समुद्रामध्ये पाहणं अशा त्याचा अर्थ आहे.
ओ वॉचिंग अन ईगल इन द स्काय.
किंवा एका गरुडाला आकाशामध्ये पाहणं आहे.
आय कॅन सी देम.
जणू काही मी त्यांना पाहू शकतो.
आणि टू दॅट एक्सटेंट आय नो दॅट.
ज्या अर्थी मी त्यांना पाहतो त्या अर्थाने मी त्यांना काही अंशाने ओळखतो आहे.
But what is it like to be one of those big fish, like a whale, for instance?
परंतु त्या व्हेल्स माशासारखा काय जो अतिशय मोठा आहे त्याच्या बाबतीत काय?
आय जस्ट कॅन्ट इमॅजिन व्हॉट दॅट्स लाईक.
मी त्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही की तशा प्रकारे मोठं असणं कसं आहे.
टू बी अन ईगल फ्लाइंग इन द स्काय जस्ट लुकिंग डाऊन एट द अर्थ, व्हॉट्स दॅट लाईक.
आणि असा गरुड पक्षी अगदी आकाशात उंच भरारी मारतो आणि जमिनीवर खाली बघतो आहे याची कल्पना करणं कसं असेल.
व्हॉट्स इट रिअली लाईक टू बी द बुद्ध.
आणि म्हणूनच बुद्ध असणं म्हणजे नेमकं कसं असेल.
देयर इज समथिंग अबाउट द बुद्ध दॅट गोज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग.
तर बुद्धाबद्दल असं काहीतरी आहे जे माझ्या समजेच्या पलीकडे आहे.
अँड well, it's important that when we face the Buddha, we realize that we can know him as a human being.
जेव्हा आपण बुद्धाला अशा प्रकारे पाहतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण त्यांना एक मनुष्य मात्र म्हणून ओळखतो.
But as a Buddha, he goes way beyond us.
परंतु बुद्ध आपल्या समजेच्या कितीतरी पलीकडे गेलेले आहेत.
So yes, the Buddha is part of my life.
बुद्ध माझ्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे.
He's with me all the time.
ते नेहमीच माझ्या सोबत राहिलेले आहे.
I'm sure he's with many of you all the time.
आणि याची निश्चिती आहे मला की तुमच्या सोबत सुद्धा अनेक लोकांसोबत ते नेहमीच असतील.
In a way, it's the same with Dr. Babasaheb Ambedkar.
बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट तशीच लागू होते.
I didn't really encounter Dr. Ambedkar until 1985.
1985 पर्यंत मला बाबासाहेबांबद्दल तेवढं अधिक माहित नव्हतं.
I was asked by Pante Sangrakshita to come to India to perform ordinations.
आणि 1985 ला भक्ते संघर्षितांनी मला सांगितलं की भारतात जा आणि धम्मचारी दीक्षा कर.
And I remember I arrived on the 6th of December 1985.
मला आठवतंय की 1985 ला 6 डिसेंबरला मी भारतामध्ये उतरलो.
And Dhammachari Lokamitra was giving a talk at this in the statue at MG Road, near MG Road. Yeah.
आणि MG Road जवळचा जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथे धम्मचारी लोकमित्रांचं प्रवचन होतं.
And first of all, I was deeply impressed by the strong faith that people had in Babasaheb.
आणि बाबासाहेबांमध्ये जी लोकांची मजबूत अशी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला बघून मी स्वतः सद्गतीत झालो.
I could see their feeling so strong for him.
आणि मी पाहू शकलो की त्यांची बाबासाहेबांबद्दलची जी श्रद्धा आहे ती किती मजबूत आहे.
वन आफ्टर अनदर पीपल कमिंग अप विथ ग्रेट बिग गार्लंड्स अँड पुटिंग देम ऑन द स्टॅच्यू राइट अप ऑन द प्लॅटफॉर्म.
आणि अगदी त्या मंचकावर बाबासाहेबांना एकानंतर एक लोक येऊन हार अर्पण करत होते.
सो ड्यूरिंग माय विजिट ड्यूरिंग दैट टाइम आय स्पेंट सम टाइम रीडिंग अप ऑन डॉक्टर अंबेडकर.
आणि त्याच्यानंतर मी माझा काही वेळ बाबासाहेबांविषयी वाचण्यासाठी घालवायला सुरुवात केली.
I don't really need a microphone because my voice is very loud, but people always TK? Okay.
You're talking about Baba Sahib stuff.
Yes. So more voices needed. Awazdo. So yes, I did a sort of crash course in Baba Sahib's thinking.
एक प्रकारे जो छोटासा कोर्स असतो अभ्यासाचा जुनं काही बाबासाहेबांच्या विचारावरून त्यावेळेस मी केला.
And as I read more and more of Dr. Ambedkar, writing more and more about him, I came to respect him more and more deeply.
आणि जसजसं मी अधिकाधिक त्यांच्याविषयी वाचायला सुरुवात केली, त्यांच्याविषयी चिंतन करायला सुरुवात केली, तसतसं माझ्यामध्ये त्यांच्याविषयीची श्रद्धा अधिकाधिक वाढायला सुरुवात झाली.
And I remember some of the writing of his that I read took my breath away.
जणू काही अशी वाचनं मी त्यांची वाचली की जणू काही ज्याच्यामुळे माझा श्वास लागला.
I remember reading Annihilation of Caste.
जेव्हा मी जाती संस्थेचं उच्चाटन हे वाचलं ती गोष्ट.
It's such a powerful piece of reasoning.
फारच सशक्त असं ते वाचन आहे.
And so strongly expressed.
फार मजबूतीने ते अभिव्यक्त केलेलं आहे.
You cannot resist his thinking.
तुम्ही जरूर काही त्यांच्या त्या विचारांना दूर लाटू दूर करू शकत नाही.
And then I read more and more about his reasons for conversion.
आणि त्याच्यानंतर मी त्यांची जी धर्मांतराची कारणं आहेत त्याच्याविषयी अधिकाधिक वाचलं.
व्हेरी क्लिअर, ही हॅड अ डीप अंडरस्टँडिंग ऑफ द धम्म.
त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत होतं की त्यांची धर्माची किती स्पष्ट अशी समज आहे.
इट्स क्लिअर दॅट ही रिअलाइज्ड द सिग्निफिकन्स ऑफ द धम्म फॉर चेंजिंग सोसायटी as nobody else in modern times.
आणि असं दिसतं की आधुनिक जगामध्ये इतरांना जेवढं लक्षात आलेलं नाही की समाजाच्या परिवर्तनासाठी धर्माची किती आवश्यकता आहे तेवढी स्पष्टता बाबासाहेबांकडे होती.
So I gained a greater and greater respect for his mind.
आणि जणू काही माझ्या मनामध्ये त्यांच्या मनाविषयी अधिकाधिक श्रद्धा निर्माण व्हायला सुरुवात झाली.
And I felt myself increasingly to be his disciple.
आणि स्वतःला मी जणू काही अधिकाधिक त्यांचा शिष्य आहे असं समजू लागलो.
But as time went on, I began to learn more and more about Babasaheb the man.
आणि जसजसा काळ जात राहिला तसतसं मी एक माणूस म्हणून बाबासाहेबांना अधिकाधिक ओळखू लागलो.
And I read a few things that made a deep impression on me.
आणि मी अशा काही गोष्टी वाचल्या की ज्याचा माझ्यावर फार सफल प्रभाव झाला.
I read Nanakchand Ratu's reflections on him, memories of him.
आणि नानकचंद रत्तूंनी बाबासाहेबांचं जे स्मरण लिहिलेलं आहे ते मी वाचलं.
You remember he was very close to Babasaheb at the end of his life. He was his secretary, he was his personal assistant.
तुम्हाला हे माहिती की बाबासाहेबांच्या अंतिम काळामध्ये ते फार जवळून त्यांच्यासोबत सहकारी राहिलेले आहेत, त्यांचे ते व्यक्तिगत सचिव होते.
And he tells so many stories of बाबासाहेब्स kindness.
आणि त्यांनी खूप साऱ्या बाबासाहेबांच्या दयाळूपणाच्या करुणेच्या ज्या कथा आहेत त्या सांगितलेल्या आहेत.
So many stories of बाबासाहेब just helping very simple ordinary people.
अगदी सर्वसामान्य लोकांना बाबासाहेबांनी ज्या प्रकारे मदत केली अशा कितीतरी कथा त्यांनी सांगितलेल्या आहेत.
He wasn't just a big politician.
ते केवळ मोठे राजकारणी नव्हते.
He wasn't just a big officer.
ते लोक केवळ मोठे अधिकारी नव्हते.
He was a human being with a strong heart.
तर ते असे मनुष्य प्राणी होते ज्यांच्यामध्ये मजबूत अशी करुणा होती, हृदय होते.
He saw people suffering and wanted to help them.
ते लोकांचं दुःख बघायचे आणि त्यांना मदत करू इच्छायचे.
So I felt more and more that I was in contact with Babasaheb's compassion.
आणि मग मला त्यावेळेस असं वाटलं की जणू काही बाबासाहेबांच्या करुणेच्या मी अधिकाधिक संपर्कात आहे.
And I realized that he was a deeply spiritual man.
आणि मला याची सुद्धा जाणीव झाली की ते फार सखोल असे आध्यात्मिक व्यक्ती आहेत.
I think last time I mentioned a letter of his that I read.
मागच्या वेळेस मी त्यांचं जे पत्र वाचलं होतं त्याच्याविषयी मी बोललेलो होतो.
And he's talking about contentment.
आणि तिथे ते समाधानाविषयी संतुष्टीविषयी बोलतात.
Talking about the importance of contentment.
ते तिथे संतुष्टीच्या महत्वाबद्दल बोलतात.
And saying that contentment is the greatest wealth that comes from the धम्मपद.
आणि ते असं म्हणतात की संतुष्टी हे महान धन आहे, संपत्ती आहे, जे हे वाक्य धम्मपदामधून आलेलं आहे.
He learns that from his father.
आणि ते असं म्हणतात की ही गोष्ट त्यांनी त्यांच्या वडिलांपासून शिकली.
Don't be discontented.
त्यांनी सांगितलं की असंतुष्ट राहू नका.
Don't look for satisfaction from the sensuous world.
त्यांनी असं सांगितलं की इंद्रियजन्य जगातून संतुष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहू नका.
So find spiritual satisfaction.
आणि आध्यात्मिक जी संतुष्टी आहे तिला शोधण्याचा प्रयत्न करा.
So reading about Dr. Ambedkar, reading his own writings, I came to feel that I knew him too.
बाबासाहेबांविषयी वाचताना, बाबासाहेबांचं स्वतःचं लिखाण वाचताना मला सुद्धा
to feel that I knew him too.
आणि त्याच्यातून सुद्धा मला असं वाटलं की मी सुद्धा बाबासाहेबांना ओळखतो.
I felt as if he was part of my life.
जर काही मला असं वाटायला सुरुवात झाली की ते माझ्या जीवनाचा एक भाग आहे.
Not just as a thinker, not just as a leader.
केवळ एक नेता म्हणून नाही,
But he's a human being.
तर एक मनुष्य मात्र म्हणून.
I found it quite easy to imagine him.
एक प्रकारे त्यांची सुद्धा कल्पना करणं मला सहज शक्य होतं.
Quite easy to feel I was in contact with him in some ways.
असं वाटतं सुद्धा मला सहज शक्य होतं की जणू काही मी त्यांच्या संपर्कात आहे.
But at the same time, there's something about Babasaheb that's far bigger than I can know.
परंतु बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा अशी कितीतरी मोठी गोष्ट आहे, माझ्यापेक्षा कितीतरी मोठी गोष्ट आहे की ज्याला मी समजू शकतो.
He too flew in the sky, high in the sky.
ते सुद्धा अगदी आकाशात उंच भरारी मारतात.
He too lived in the depths of the ocean.
आणि अगदी समुद्राच्या सखोला अंतर्भागात जाऊन ते राहतात.
So yes, बाबासाहेब too I could know, but I could not know.
आणि बाबासाहेबांच्या बाबतीत काही गोष्टी मी जाणू शकतो, परंतु अनेक गोष्टी आहेत की ज्या जाणू शकत नाही.
So of course our third figure I've known much more closely.
आता तिसरी जी व्यक्तिरेखा आहे तिला मी अधिक जवळून ओळखतो.
I've been connected with Ugyen Sangrajta since I was very young.
तर मी तेव्हापासून बंदी संघर्षितांना ओळखतो जेव्हा मी फारच तरुण होतो.
आय थिंक आय वॉज 22 व्हेन आय फर्स्ट मेट हिम.
मी 22 वर्षाचा होतो जेव्हा त्यांना मी पहिल्यांदा भेटलो.
आय एम नॉट गोइंग टू टेल यू हाउ लॉंग अगो दॅट वॉज.
आणि त्याला किती वर्ष झाली त्यांना भेटून आता हे मी तुम्हाला सांगणार नाही.
बट येस, मोर दॅन 40 इयर्स आय हॅव नोन हिम.
जवळपास मागच्या 40 वर्षापासून मी त्यांना ओळखतो.
अँड नोन हिम व्हेरी क्लोजली एट टाइम्स.
आणि त्यांना अगदी जवळून मी त्यावेळेस ओळखत होतो.
फॉर 8 इयर्स आय वॉज हिज पर्सनल सेक्रेटरी.
जवळपास 8 वर्ष मी त्यांचा व्यक्तिगत सचिव होतो.
अँड आय यूज्ड टू मीट अप विथ हिम फॉर सेव्हरल आवर्स एव्हरी डे.
आणि जो दिवसातले काही तास मी दररोज त्यांना भेटायचो.
इवन नाउ आय मेक एज मच कॉन्टॅक्ट विथ हिम एज आय कॅन.
आणि आता सुद्धा जेवढा मला शक्य होईल तेवढा मी संपर्क त्यांच्याशी ठेवण्याचा प्रयत्न करतो.
जस्ट दिस मॉर्निंग आय हॅड अन ईमेल फ्रॉम हिम.
आणि आज सकाळीच मला त्यांच्याकडून एक ईमेल प्राप्त झाला.
व्हेरी व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली email.
फारच मैत्रीपूर्ण आणि फारच उद्धार असा तो मेल होता.
Telling me that when I come back I must come and see him because he's got some things he wants to talk to me about.
आणि त्याच्यामध्ये जनतेने मला हे सांगत होते की जेव्हा मी पूर्ण इंग्लंडमध्ये येईल तेव्हा मला भेटायला ये, कारण माझ्याकडे त्यांच्याकडे काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत.
So I've known Ugyen Sangrajta, I've known Bante personally.
मी अगदी व्यक्तिशः भंते संघर्षितांना उर्गेन संघर्षितांना ओळखतो.
अँड आय सीन हिम इन मेनी डिफरंट सिच्युएशन्स.
मी त्यांना अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रसंगांमध्ये पाहिलेलं आहे.
आय हॅड अ लॉट ऑफ कम्युनिकेशन विथ हिम.
खूप सारा संपर्क माझा त्यांच्यासोबत झालेला आहे.
सो आय थिंक ही नोज मी क्वाइट वेल.
आणि ते सुद्धा मला खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतात.
इन अ वे आय नो हिम क्वाइट वेल.
आणि एका अर्थाने मी सुद्धा त्यांना खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतो.
आय कॅन इव्हन reproduce his writing if I have to.
आणि जर मला शक्य झालं तर मी कदाचित त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला जसेच्या तसं पुनर्लिखित करू शकतो.
I know the way he writes.
मला माहिती आहे की कशा पद्धतीने ते लिहितात.
I remember when I first used to give talks, I would just give Bante's talks.
आणि मला आठवतं की जेव्हा मी पहिल्यांदा प्रवचन द्यायचो जणू काही त्यावेळेस मी बंतेचीच प्रवचन द्यायचो.
I'd tell the same jokes.
मी जवळजवळ तेच विनोद सांगायचो.
I'd make the same points. I'd tell the same stories.
आणि तेच मुद्दे मी मांडायचो आणि त्याच गोष्टी मी लोकांना सांगायचो.
I've identified with him quite closely, very closely.
आणि एक प्रकारे त्यांना मी जवळून असं माझ्याशी त्यांचा संबंध पाहतो.
I've seen him in all sorts of different situations.
आणि अगदी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जणू काही मी त्यांना पाहिलेलं आहे.
I've seen him at times of great happiness.
मी त्यांना पाहिलेले की जेव्हा खूप आनंदाचा क्षण होता त्या क्षणांमध्ये.
I've seen him in times of great difficulty.
आणि जेव्हा खूप अडचणी होत्या त्या काळामध्ये सुद्धा मी त्यांना पाहिलेला.
Because when you start a movement, a Buddhist movement, you're going to have difficulties.
कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे बौद्ध आंदोलन सुरू करता निश्चितच तुम्हाला काही अडचणी येतील.
We know that very well, don't we?
तर आपल्याला हे चांगलं माहिती आहे. माहिती आहे की नाही?
खूप कठीण.
व्हेरी डिफिकल्ट.
So many difficulties come your way when you start to do something.
आणि जेव्हा तुम्ही काही करायला सुरुवात करता तेव्हा खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात.
And I've seen Bante always facing things with mindfulness.
आणि मला नेहमीच हे लक्षात आलेलं आहे की जेव्हा कधी अशा प्रकारच्या अडचणी येतात तेव्हा त्याला सामोरं बनते फार जागृतीपूर्ण जातात.
With calmness.
अगदी शांतपणे.
With great care, great thoughtfulness.
आणि फार विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक त्याला सामोरं जातात.
Great kindness.
आणि त्याचबरोबर फार दयाळूपणे करुणेने.
I've seen him deeply concerned for people.
मी पाहिलेलं आहे की लोकांची त्यांना खूप सखोल अशी काळजी होती.
Just recently a Dhamma Mitra in England I had a talk with. She's a Dhamma Mitra at the London Buddhist Center. And she's had quite a difficult life. She'd got a young child. And her husband had left her. So it's a lot of difficulty, a lot of pain in her life. So she started corresponding with Bhante. And she told me that he'd responded with such kindness, such warmth, and such wisdom.
आणि तिने मला सांगितलं की बंतेने त्या पत्रांचं उत्तर फार दयाळूपणे फार काळजीपूर्वक आणि खूप विचारपूर्वक दिलेला
सो इव्हेंचुअली शी वेंट टू सी हिम एंड टूक हर यंग सन विथ हर
आणि एक दिवशी मग ती त्यांना भेटायला गेली आणि तिच्यासोबत तिचा लहान मुलगा होता
एंड शी वॉज अमेज्ड व्हेन शी वेंट टू सी बंते बंते हॅड अ प्रेझेंट फॉर द लिटल बॉय
आणि तिला फार अद्भुत वाटलं की जेव्हा ती भंतेना भेटायला गेली तेव्हा भंतेच्या हातामध्ये तिच्या लहान मुलासाठी एक छोटस भेट वस्तू होती आणि त्या लहान मुलासाठी भंतेने खेळणं विकत भेट आणलेली होती
ही टेकन द ट्रबल हिमसेल्फ टू गो टू द शॉप्स अँड बाय अ टॉय फॉर दिस लिटल बॉय कमिंग टू सी
भंतेने स्वतः हे कष्ट उचललं की ते दुकानात गेले त्यांनी खेळणं खरेदी केलं त्या मुलासाठी आणायला
दॅट्स जस्ट वन स्टोरी
आता ही एक कथा आहे केवळ
बट इट जस्ट केम इनटू माय माइंड नाउ सो आय टोल्ड
तर ही गोष्ट मला आता नक्कीच आठवली म्हणून मी तुम्हाला सांगतोय
बट आय कॅन थिंक ऑफ सो मेनी सिच्युएशन्स लाईक दॅट
परंतु अशा कितीतरी परिस्थितींचा मी विचार करू शकतो त्या सांगू शकतो
हीज बीन व्हेरी व्हेरी काइंड टू मी
ते माझ्यासाठी व्यक्तिगत फार दयाळू राहिलेले आहेत
आय हॅव्हन्ट ऑलवेज बीन अ गुड डिसायपल आय एम अफ्रेड
तर मला हे सांगणं कठीण वाटतंय परंतु बऱ्याचदा मी काही चांगला शिष्य नव्हतो
Well, it's difficult to be a really good disciple.
खरं तर चांगला शिष्य बनणं फार अवघड असतं
बरोबर
बरोबर
एव्हरीबॉडी इज डिफिकल्ट एट सम टाइम
तर प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या क्षणी काहीतरी अडचण करतोच
You sort of almost have to be difficult in order to grow.
आणि असं पण म्हणू शकतो आपण की आपल्या विकासासाठी तुम्हाला काही ना काही अडचण निर्माण करावी लागते
Because growth means change.
कारण विकासाचा अर्थ बदला
ग्रोथ मीन्स कमिंग अप अगेन्स्ट थिंग्स इन युअर सेल्फ
विकासाचा अर्थ आहे की अशा गोष्टींच्या समोर येणं ज्या तुमच्या विरोधात आहेत
एंड आय मस्ट से देयर आर टाइम्स व्हेन आई हैव बीन व्हेरी व्हेरी डिफिकल्ट फॉर माय टीचर
आणि मला स्वतःला आठवत आहे की अशा पण काही क्षण मी अनुभवलेले आहेत ज्यावेळेस मी माझ्या गुरुंबद्दल फार अडचण निर्माण केलेली होती
ही इज ऑलवेज बीन काइंड ही इज ऑलवेज बीन पेशंट
परंतु ते नेहमीच माझ्यासाठी दयाळू राहिलेले आहेत नेहमीच त्यांनी सहनशीलता ठेवलेली आहे
समटाइम्स ही इज बीन क्वाइट ब्लंट
कधी कधी ते फार सरळ सरळ असायचे
बट ऑलवेज व्हेरी व्हेरी केअरफुल
परंतु नेहमीच फार काळजीपूर्वक असायचे
सो येस आय हॅव नोन दिस मॅन व्हेरी क्लोजली
मी त्यांना अधिक जवळून ओळखतो
अँड वेल व्हाइल आय एम टॉकिंग टू यू आय एम विथ हिम इन इमॅजिनेशन
तर ज्यावेळी आता मी तुमच्याशी बोलतो आहे आणि आता कल्पनेने मी त्यांच्या सोबत आहे
आय कॅन इमॅजिन माय सेल्फ इन द रूम वेअर ही जनरली स्पेंड्स हिज टाइम
तर मी स्वतः ही कल्पना करू शकतो की मी त्यांच्यासोबत त्या रूम मध्ये आहे जिथे ते त्यांचा सर्वसाधारणपणे वेळ घालवत असतात
सो इझिली इमॅजिन हिम इन फ्रंट ऑफ मी
अगदी सहजगत्या आम्ही त्यांना माझ्यासमोर कल्पना त्यांची करू शकतो
सो माइंडफुल सो इंटेलिजंट सो फ्रेंडली
अतिशय स्मृतिवान फार बुद्धिमान आणि फार मैत्रीपूर्ण
And yet, Parantu, there's something about him that's bigger than me.
Parantu, Tanchavati, asa kaitri ahe, je maja viksha kittari mota.
There's something about him that is beyond my immediate understanding.
Tanchavati, asa kaitri ahe, ki je maja sarva sadaran samad ahe, tachate palikadcha.
It's obvious that he's a much bigger human being than me.
आणि ही गोष्ट अगदी स्वाभाविक आहे की माझ्यापेक्षा एक मोठे असं मनुष्य मात्र ते आहे.
There's something about him that I can't yet understand.
त्यांच्याबद्दल अशी काही गोष्ट आहे की जी अजूनही मी समजू शकत नाही.
He flies high in the sky, lives deep in the ocean.
ते आकाशात अगदी उंच भरारी घेतात आणि अगदी समुद्रामध्ये अगदी सखोल राहतात.
I can just jump up and down a little bit.
मी कदाचित समुद्रामध्ये थोडीशी अशी उडी मारू शकतो.
I can just dive into the water a little bit.
आणि थोडीशी अशी सूर मारू शकतो.
But he and these other great beings, they live in the sky.
परंतु ते किंवा त्यांच्यासारखे जे महान व्यक्तिमत्व आहे ते अगदी आकाशात उंच ठिकाणी राहतात.
They live in the depths of the ocean.
आणि समुद्राच्या अगदी सखलात ते राहत असतात.
Now, well, we know that the Buddha was the Buddha.
आपल्याला बुद्धाला आपण बुद्धा म्हणून ओळखतो.
We know that the Buddha was completely liberated.
आपल्याला हे पण माहिती आहे की बुद्ध पूर्णपणे विमुक्त झालेले होते.
We know that he gained Bodhi.
आपल्याला हे पण माहिती आहे की त्यांना बुद्धत्व प्राप्त झालेलं होतं.
That's what he told us himself.
आणि त्यांनी ही गोष्ट स्वतःच आपल्याला सांगितलेली आहे.
That's what his disciples said about him.
आणि हीच गोष्ट त्यांच्या शिष्याने त्यांच्याबद्दल आपल्याला सांगितलेली
आहे. When you read about him, you can know that's true.
आणि जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल वाचता तेव्हा हे लक्षात येतं की ही गोष्ट खरंच खरी आहे.
Now where Babasaheb was, I don't know.
आता बाबासाहेब कुठे होते आपल्याला माहित नाही.
Where he was on the scale of spiritual development, I don't know.
आता ह्या आध्यात्मिक विकासाच्या ह्या काय म्हणते मोजमापामध्ये नेमके ते कुठे होते मला माहित नाही.
Where Sangharakshita is, I don't know.
आता ह्या आध्यात्मिक मोजमापामध्ये भक्ते संघर्षित कुठे आहेत मला माहित नाही.
How can I measure from where I am?
आता मी जिथे आहे तिथून यांच्याबद्दल कसं काय मोजमाप करू शकेल.
What I know about these human beings is they're further on than me.
फक्त एकच गोष्ट मी खऱ्या अर्थाने त्यांच्याबद्दल जाणू शकतो ते म्हणजे ते माझ्यापेक्षा कितीतरी दूर आहेत पुढे आहेत.
They've gone upstream.
ते जणू काही ह्या प्रवाहात फार पुढे गेलेले आहेत.
Or rather maybe better, they've gone downstream.
तुम्ही असं पण म्हणू शकता की त्या प्रवाहात ते सखोल गेलेले आहेत.
They've gone further than me.
ते माझ्यापेक्षा कितीतरी पुढे गेलेले आहेत.
Where exactly they've gone, I don't know.
ते कुठे गेलेले आहेत नेमके मला माहित नाही.
I'm not even sure I care. I'm not even sure whether I'm worried. Yes.
तर मला याची सुद्धा चिंता नाही खरं तर की खरंच ते कुठे आहेत.
Whether they've got to the ocean or not, I don't know.
ते खरंच अशा प्रकारे समुद्रात गेलेले आहेत की नाही हे पण माहित नाही.
What's important for me is they've gone further than me.
माझ्यासाठी एवढीच महत्वाची गोष्ट आहे की ते माझ्यापेक्षा कितीतरी पुढे आहे.
They've gone upstream.
ते ह्या प्रवाहामध्ये वर गेलेले आहेत.
They've entered the stream of the Dhamma.
त्यांनी धम्माच्या प्रवाहात प्रवेश केलेला आहे.
And that's all that matters to me.
आणि हीच गोष्ट माझ्यासाठी महत्व ठेवते.
And they are inviting me to enter the stream of the Dhamma.
आणि जणू काही ते मला निमंत्रित करत आहेत ह्या धम्म प्रवाहात उतरण्यासाठी.
They're inviting you to enter the stream of the Dhamma.
ते तुम्हाला निमंत्रित करत आहेत या धम्म प्रवाहात उतरण्यासाठी.
So yes, I don't really know where they've gone.
खरं तर मला खरंच माहित नाही की ते कुठे गेलेले आहेत.
I don't know how high, I don't know how deep.
ते किती उंच गेलेले आहेत किती सफल गेलेले आहेत खरंच मला माहित नाही.
But still, I want to know more.
असं जरी असलं तरी त्याच्याबद्दल मी अधिक जाणून घेऊ इच्छितो.
I want to know more about what it's like to enter the stream of the Dhamma.
आणि अशा प्रकारे धम्मा प्रवाहात उतरणं म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दल मी अधिक जाणून घेऊ इच्छितो.
What does it mean when you enter the stream of the Dhamma?
जेव्हा तुम्ही धम्मा प्रवाहात उतरता त्याचा अर्थ काय आहे.
What happens to you?
जेव्हा तुम्ही असं उतरता तेव्हा तुमच्याशी काय घडतं.
So during these 3 days, I want to explore with you as much as I can of what happens.
आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये जेवढं मला शक्य होईल तेवढं इथे नेमकं काय घडतं याला स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
I want to see if we can get inside a little bit their minds.
जणू काही आपण प्रयत्न करणार आहोत की त्यांच्या मनाचं काही ना काही आपल्याला अंतर्दृष्टी प्राप्त होईल.
I want to see if we can understand them and maybe even understand ourselves a bit better.
आपण कदाचित त्यांना अधिक समजून घेऊ शकू आणि आपल्या स्वतःला सुद्धा अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकू.
So let's find a place to start.
आता कुठून सुरुवात करायची याचं ठिकाण थोडंसं शोधूया.
The Buddha of course said quite a bit about what entering the stream meant.
बुद्धाने स्वतः खऱ्या अर्थाने प्रवाहात प्रवेश करणं म्हणजे नेमकं काय आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे.
So let's take a few of the things he said and see what they mean.
तर त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातल्या काही गोष्टी आपण घेऊया आणि ते काय म्हणतात हे पाहण्याचा प्रयत्न करूया.
So of course the main thing that we all think of when we hear the term stream entry is about the breaking of the 3 samyojanas, the 3 first fetters.
तर जेव्हा आपण श्रोतापन्न हे शब्द ऐकतो तेव्हा आपल्या लक्षात लगेचच एक गोष्ट येते आणि ती म्हणजे पहिली गोष्ट येते आणि ती म्हणजे 3 संयोजन तोडणं 3 बंधनं तोडणं.
Those who've entered the stream of the Dhamma are free from 3 barriers, 3 bonds.
तर जे अशा प्रकारे धम्म प्रवाहात उतरतात ते लोक 3 जे बंधनं आहेत 3 अडकून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला तोडत असतात.
So you can see the image here.
तर इथे तुम्ही काही कल्पना करू शकता प्रतिमा भाव बघू शकता.
We're imprisoned.
आपण एक प्रकारे तुरुंगवासात आहोत.
We're tied up.
आपल्याला बांधलं गेलेलं आहे.
And the fact that we're tied up leads us to suffer.
आणि आपल्याला बांधून ठेवलेली ही वस्तुस्थितीच आपल्याला दुःखाकडे घेऊन जाते.
And our dharma life is getting free from all these bonds.
आणि आपलं धम्मजीवन जणू काही अशा प्रकारच्या सर्व बंधनातून मुक्त होणं आहे.
That's what we're trying to do in our dharma life.
हीच गोष्ट आपण आपल्या धम्मजीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो.
These bonds that bind us give us so much suffering.
जी बंधनं आपल्याला बांधून ठेवतात ती बंधनं खूप सारा दुःख आपल्याला देत
असतात. आपण
खूप साऱ्या मूर्खपणाच्या गोष्टी करत असतो.
They lead us to do so many damaging things to others.
ह्या गोष्टी आपल्याला इतरांना दुःख देण्यासाठी इतरांना त्रास देण्यासाठी भाग पाडत असतात.
If we get free of those bonds, with so much happiness, so much freedom.
आणि जर या बंधनातून आपण अशा प्रकारे मुक्त झालो तर किती सारा सुख आपल्याला मिळू शकतो.
So there are usually spoken of 10 samyojanas.
Kartha sarvasadharanpane 10 samyojanabaddal bolla jata.
But we're only going to be looking at the first three.
Parantu ithe matra apan pahilya 3 samyojanana pahnar ahot.
In a way it doesn't matter about the other 7.
Kartha eka arthane baki 7 tevde mahatvache vatat nahi.
Because once you've entered the stream of the Dhamma, the others bit by bit get broken.
आणि जसं तुम्ही या धर्मप्रवाहात उतरता तसे मग बाकीची जी मदन आहे ती हळूहळू तोडली जातात.
The important thing about the Dhamma life is entering the stream.
महत्वाची गोष्ट धर्मजीवनामध्ये काय असेल तर ह्या प्रवाहात दाखल होणं.
That's our immediate aim as Dhamma practitioners.
आणि धम्म आचरण करणारे म्हणून तो अगदी आपला तात्कालिक असा गोल उद्देश आहे.
And the Buddha made it quite clear, it's possible for every one of us to enter the stream.
आणि बुद्धाने ही गोष्ट अगदी स्पष्ट करून टाकलेली आहे की आपल्या प्रत्येकाला अशा प्रकारे ह्या प्रवाहात उतरणं शक्य आहे.
It's possible for us to become like these three great beings.
आणि हे जे महान असे तीन व्यक्तिमत्व आहेत अगदी त्यांच्यासारखं बनणं आपल्याला सहज शक्य आहे.
At least to this that extent it's possible for us to become like them.
आणि
to that extent it's possible for us to become like
them. अगदी त्या अर्थाने असं म्हणू शकतो की आपल्याला त्यांच्यासारखं बनणं शक्य आहे.
We can break those first three fetters and enter the stream of the Dhamma.
आपण पहिली तीन बंधनं तोडू शकतो आणि धम्मप्रवाहामध्ये दाखल होऊ शकतो.
You don't have to be a bhikshu.
तुम्हाला त्यासाठी भिक्षू असण्याची आवश्यकता नाही.
You don't have to be a bhikshuni.
तुम्हाला भिक्षुणी असण्याची आवश्यकता नाही.
Living at home with your family, you can become a stream entrant.
अगदी तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबासोबत राहत असताना सुद्धा तुम्ही श्रोतापन्न बनू
शकता.
आता ही गोष्ट मी सांगत नाही, ही गोष्ट बुद्धाने सांगितलेली आहे.
He gave so many examples of his disciples who came to stream entrant.
त्यांनी अनेक असे त्यांच्या शिष्यांची उदाहरणं दिलेली आहेत ज्यांना श्रोतापन्न अवस्था प्राप्त झालेली होती.
So many of his lay disciples.
कितीतरी उपासक त्यांचे जे शिष्य आहेत त्यांची उदाहरणं.
So yes, we want to know how to break those fetters and what they are.
आणि म्हणूनच आपल्याला ते संयोजन नेमकी काय आहे ते जाणून घ्यायचं आहे.
Let's first of all see what the first three fetters are.
म्हणून पहिल्यांदा आपण हे पाहूया की पहिली तीन बंधनं काय
आहेत. The first fetter is satkaya drishti.
पहिलं बंधन आहे satkaya drishti.
That's usually interpreted as the belief in or view of a permanent self.
तर याचा सर्वसाधारण अर्थ असा म्हटला जातो की स्व जो आहे त्याच्यामध्ये पक्क्या स्वमध्ये विश्वास ठेवणं.
इट्स बिलीफ इन आत्मा.
एक प्रकारे आत्म्यामध्ये विश्वास ठेवणं.
इट्स बिलीविंग दॅट देयर इज समथिंग अबाउट यू दॅट इज परमनंट दॅट इज इटर्नल.
तर अशा प्रकारचा हा विश्वास आहे की आपल्यामध्ये असं काहीतरी आहे जे पक्क आहे जे शाश्वत आहे.
दॅट देयर इज समथिंग अबाउट यू दॅट गोज ऑन अँड ऑन डजंट चेंज.
आणि असा प्रकारचा हा विश्वास आहे की तुमच्यामध्ये असं काहीतरी आहे की जे सातत्याने चालू राहतं आणि कधीच बदलत नाही.
एंड ऑफ कोर्स इन सम रिलिजन्स इट सेड दॅट आफ्टर डेथ दॅट आत्मन leaves your body and goes into another.
आणि काही धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे की हा आत्मा तुमच्या मृत्यूच्या वेळेस तुमच्या शरीरातून निघतो आणि दुसरीकडे जातो.
So the first fetter is believing that there's a fixed I.
तर ह्या पहिल्या बंधनामध्ये याचा विश्वास असतो की पक्का मी आहे.
But it's not just a belief, it's not just a theory.
खरं तर हा नुसते सिद्धांत नाहीये, नुसता विश्वासच नाहीये.
It's a deep attachment.
एक प्रकारे सखोल अशी आसक्ती त्याच्याशी असते.
इट्स अ डीप अटॅचमेंट टू आय.
इथे मीशी अगदी सफल अशी आसक्ती आहे.
इट्स नॉर्मल, इट्स नॅचरल.
खरं तर ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे, सहज अशी गोष्ट आहे.
दिस इज व्हॉट वी ऑल हॅव.
आपल्या प्रत्येकामध्ये जणू काही ती आहे.
फर्स्ट ऑफ ऑल वी आर कन्सर्न्ड अबाउट आय.
आपण प्रत्येक जण पहिल्यांदा स्वतःविषयी जास्त काळजी करत असतो.
इन इंग्लिश वी हॅव एन एक्सप्रेशन लुकिंग आफ्टर नंबर वन.
आमच्याकडे इंग्रजीमध्ये एक अशा प्रकारची अभिव्यक्ती आहे की ज्याच्यामध्ये नंबर एक कडे पाहणं, लक्ष देणं असं त्याचा अर्थ होतो.
नंबर एक इज नॉट हिम, इट्स मी.
आणि नंबर एक हेम आहे, मी आहे.
इट्स अ टेरिबल ट्रान्सलेशन. यस, लुकिंग आफ्टर नंबर वन.
तर ह्या एक नंबरकडे, एक नंबरची काळजी घेणं,
दॅट्स व्हॉट वी ऑल डू.
आणि हीच गोष्ट आपण प्रत्येक जण करत असतो.
इट्स ओके, इट्स नॉर्मल, इट्स ह्युमन, इट्स नॅचरल.
खरं तर ही स्वाभाविक गोष्ट आहे, मानवी अशी गोष्ट आहे, सर्वसाधारण अशी बाब आहे.
But we're very, very strongly attached to this.
परंतु ह्या गोष्टीला आपण फार मजबूतीने आसक्त असतो.
And everything we do in the end is to do with number one.
आणि जी काही गोष्ट आपण करतो ती सरते शेवटी कशाशी संबंधित असते, तर ह्या एक नंबरशी संबंधित असते.
It's very strange when you start talking about this in front of an audience.
तर अशा प्रकारच्या प्रेक्षकांसमोर अशा प्रकारची गोष्ट बोलायला सुरुवात करणं थोडीशी विचित्र गोष्ट आहे.
Because I'm talking,
कारण मी बोलत आहे,
so number one is there.
आता इथे नंबर एक आहे.
What I'm talking to you and I'm interested in whether you laugh at my jokes.
आणि आता मी तुमच्यासोबत बोलत आहे आणि माझी रुची कशामध्ये आहे की तुम्ही माझ्या विनोदाला हसता की नाही.
Maybe even Subhuti is so clever.
आणि कदाचित तुम्ही असा पण विचार कराल की Subhuti किती हुशार आहे.
What a nice man Subhuti.
किती चांगले व्यक्ती Subhuti आहे.
No, I'm not going to think you might think I'm handsome. No. I'm not that stupid.
मी एवढा मूर्ख नाही की तुम्ही माझ्याबद्दल असा विचार कराल याची कल्पना करेल मी की मी फार सुंदर आहे.
The back of my mind, deep down inside, I'm interested in me.
तर अगदी मनाच्या कुठेतरी मागे अगदी सखोलात मी कशामध्ये रुची घेतो आहे, तर सरते शेवटी मी मध्ये, माझ्या मी मध्ये रुची घेतो.
Yes, I'd really like you to understand the Dhamma.
निश्चितच तुम्ही धम्म समजावा असं मला वाटतं.
I'll say that for myself. I do want you to know the Dhamma.
निश्चितच मला माझ्या बाबतीत हे म्हणावं असं वाटतं की मला वाटतं की तुम्ही धम्म खरंच समजला पाहिजे.
I do want you to feel that you understand the Dhamma and that you want to commit yourselves more deeply to it.
आणि मला असं वाटतं की धम्म तुम्हाला अधिक समजला पाहिजे आणि अधिक सफलतेने तुम्ही धम्माशी प्रतिज्ञाबद्ध झालं पाहिजे.
Still, number one is there.
असं जरी असलं तरी तिथे नंबर एक अजून आहे.
I try to keep number one aside.
मी ह्या नंबर एकला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतो.
But he keeps on coming back.
आणि पुन्हा तो येण्याचा प्रयत्न करतो.
He won't stay away.
तो काही असा जात नाही.
It's normal.
आणि ही अगदी साधी सर्वसाधारण गोष्ट आहे.
And brothers and sisters, you are all doing the same.
बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट तुम्ही सुद्धा करत असता.
नंबर वन इज देअर.
हा नंबर एक नेहमीच असतो.
युअर ऑल लिस्टिंग टू मी अँड युअर थिंकिंग अबाउट यू.
तुम्ही मला ऐकता आहात परंतु स्वतःबद्दल सुद्धा विचार करत आहात.
दॅट्स द वे वी आर एज ह्युमन बीइंग्स.
दॅट्स
द वे वी आर एज.
तर एक मनुष्य मात्र म्हणून आपण हे असेच आहोत.
Yes, we shouldn't feel bad about it.
त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही.
इट्स नॉर्मल.
ही अगदी साधारण अशी गोष्ट आहे.
इन फॅक्ट इट्स दॅट्स एनेबल्ड अस टू सर्व्हाइव्ह एज ह्युमन बीइंग्स.
खरं तर एका अर्थाने आता पण म्हणू शकतो की एक मनुष्य मात्र म्हणून आपल्याला जिवंत राहण्यासाठी सुद्धा ही गोष्ट उपयोगी पडलेली आहे.
बट स्टील इट्स द सोर्स ऑफ आवर सफरिंग.
आणि असं जरी असलं तरी ते आपल्या दुःखाचं कारण आहे.
दॅट डीप सेल्फ अटॅचमेंट लीड्स अस टू बॉईल.
तर ही अशा प्रकारे अगदी सफल अशी स्वची आसक्ती जणू काही आपल्या मनामध्ये काहीतरी गोष्टींना उकळण्यासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
That's what the Buddha said, that this belief in self leads to a boiling mind.
आणि एक प्रकारे बुद्ध असं म्हणतात की अशा प्रकारच्या स्वची आसक्ती आपल्या मनामध्ये उकळणारं मन निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरते.
इट बॉइल्स विथ क्रेविंग.
जणू काही ते तृष्णेशी, तृष्णेला उकळवतं.
वी लुक फॉर थिंग्स दॅट विल मेक आय सॉलिड, सिक्युअर.
आणि आपण अशा गोष्टींना पाहण्याचा प्रयत्न करतो ज्यातून ज्यातून आपला हा मी जो आहे तो सुरक्षित बनेल, अगदी मजबूत बनेल.
वी ट्राय टू टेक देम अँड ऍड देम टू ourselves.
आणि त्या गोष्टींना मग आपण घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवनामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करतो.
वी होल्ड ऑन टू थिंग्स दॅट वी थिंक विल मेक आय सॉलिड अँड सिक्युअर.
आणि अशा गोष्टींना आपण पकडून राहण्याचा प्रयत्न करतो ज्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की त्या आपल्या मीला सुरक्षित आणि मजबूत करतील.
आवर माइंड्स बॉइल ऑल्सो विथ हेट्रेड.
आणि आपलं अशा प्रकारचं मन जे आहे ते आपल्या द्वेषाने सुद्धा उकळत असतं.
व्हेन वी सी समथिंग दॅट थ्रेटन्स आय वी हेट.
आणि जेव्हा आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे मीला कशाने तरी धोका आहे तेव्हा त्या गोष्टीचा आपण द्वेष करतो.
सो बिकॉज ऑफ अटॅचमेंट टू आय we have boiling mind.
आणि म्हणूनच अशा प्रकारच्या मीच्या आसक्तीने आपलं मन हे उकळणारं मन आहे.
Because we have a boiling mind, we act unskillfully.
आणि अशा प्रकारचं उकळतं मन असल्याने आपण अकुशल व्यवहार करत असतो.
Because we act unskillfully, we suffer.
आणि अशा प्रकारे अकुशल व्यवहार केल्याने आपल्याला दुःख निर्माण होतं.
Because of the principle of karma, our unskillful actions come back to us.
आणि कर्माच्या ह्या सिद्धांताने आपले अकुशल कर्म जे आहेत ते आपल्याकडेच पुन्हा येत असतात.
So yes, at the back of it all, everything comes down to number one.
आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे जर काय असेल तर प्रत्येक गोष्ट जी आहे ही या एक नंबरकडे परत येत असते.
Yes, if we're careful, if we practice the precepts and so on, we can keep number one from harming others.
आणि निश्चितच अशा प्रकारे आचरण करून अतिशय काळजी घेऊन हा एका नंबरच्या माध्यमातून इतरांना इजा पोहोचवणं आपण थांबवू शकतो.
वी कॅन बिगिन टू कम इनटू अ मोर पॉझिटिव्ह रिलेशनशिप विथ अदर्स.
इतरांसोबत अधिक सकारात्मक विधायक अशा संबंधांना आपण निर्माण करू शकतो.
वी कॅन बिगिन टू गो बियॉन्ड आवर सेल्फ अटॅचमेंट.
आणि अशा प्रकारे आपल्या स्वच्छ आसक्तीच्या पलीकडे जायला आपण सुरुवात करू शकतो.
बट स्टील इवन देन आय इज देअर.
असं जरी असलं तरी हा मी तिथे असतोच.
That's why we practice the Dhamma to begin with.
आणि म्हणूनच सुरुवातीला यासाठीच आपण धम्माचं आचरण सुरुवात करतो.
It's good for me.
ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे.
But as you practice the Dhamma more and more deeply, your self-attachment gets weaker.
आणि जसं अधिकाधिक तुम्ही धम्माचं आचरण करता तसं ही स्वची तुमची आसक्ती जी आहे ती हळूहळू कमकुवत व्हायला सुरुवात होते.
You begin to be more and more open to others.
तुम्ही अधिकाधिक इतरांसाठी खुलं व्हायला सुरुवात करता.
You begin to be able to love.
तुम्ही इतरांवर प्रेम करायला सुरुवात
करता.
दुसऱ्या शब्दात इतरांबद्दल मैत्री अनुभवायला सुरुवात करता.
यू फील मोर अँड मोर जनरस.
तुम्ही अधिकाधिक दानी बनता.
यू आर एबल टू लुक मोर डायरेक्टली एट द वे थिंग्स रिअली आर.
आणि गोष्टी जशा आहेत तशा अगदी प्रत्यक्ष पाहण्यासाठी तुम्ही सक्षम बनता.
अँड अ पॉइंट कम्स व्हेन यू ब्रेक दॅट सेल्फ अटॅचमेंट.
आणि मग एक क्षण असा येतो की जेव्हा ही स्व आसक्ती आहे तुम्ही तोडून टाकता.
द हॅबिट इज स्टिल देअर.
निश्चितच अशा प्रकारची सवय तिथे असेल.
बट इट नो लॉन्गर डॉमिनेट्स यू.
आणि जरी सवय असली तरी ती सवय मात्र तुमच्यावर हावी होत नाही.
इट्स नॉट द मेन गाइड ऑफ युअर ऍक्शन.
तुमच्या कर्माची किंवा कृतीची ते मुख्य मार्गदर्शक असत नाही.
दॅट्स व्हॉट वी सी विथ दीज थ्री ग्रेट बीइंग्स.
आणि हीच गोष्ट आपण ह्या तीन महान व्यक्तींबद्दल पाहू शकतो.
द बुद्ध when he came Bodhi under the Bodhi tree, you remember, he thought about just retiring into the jungle.
आणि तुम्हाला आठवत असेल की जेव्हा बोधी वृक्षाच्या खाली बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा त्यांनी असा विचार केला की काय नाही आता जंगलातच आपलं आयुष्य घालवायचं.
He thought, I won't be able to explain what I've realized to anybody else.
आणि त्यांना त्यावेळेस असं वाटलं की जे मला प्राप्त झालेलं आहे ते मी इतरांना खरंच सांगू शकत नाही.
So I'll use a lot of effort for no result.
मी कदाचित खूप सारे प्रयत्न करेल परंतु त्याच्यातून काही परिणाम निर्माण होणार नाही.
But then he realized people were in different stages of evolution.
आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या उत्क्रांतीमध्ये लोक वेगवेगळ्या स्तरावर आहेत.
And from that point on, for the remainder of his life, he just devoted himself to helping people to gain freedom.
आणि त्यानंतर मात्र तिथपासून त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांना अशा प्रकारे विमुक्ती मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांनी घालवलं.
He lived a selfless life from that point on.
आणि अगदी त्या क्षणापासून ते जणू काही निस्वार्थ जीवन जगले.
He didn't do things for us.
तिथे ते स्वतःसाठी मी साठी कुठलीही गोष्ट त्यांनी केली नाही.
Well, of course he ate.
निश्चितच ते भोजन करत होते, निजत होते.
But he wasn't driven by a desire for I.
परंतु मी जी इच्छा आहे असं तृष्णा आहे त्यांनी मात्र ते वाहत जात नव्हते.
In fact, he said, didn't he, immediately after his enlightenment, I've seen the builder of this house.
तुम्हाला आठवत असेल की बुद्धत्वाच्या सुरुवातीला त्यांनी हे म्हटलेलं आहे की मी बघितलेलं आहे या घराचा निर्माता कोण आहे.
He said over and over again, lifetime after lifetime, I built this house of suffering.
आणि पुन्हा पुन्हा एका जीवनानंतर अनेक जीवनापर्यंत मी जणू काही ह्या दुःखाच्या घराला निर्माण केलेलं आहे.
But now I've seen the builder of this house.
आणि आता मी ह्या घराच्या निर्मात्याला मी बघितलेलं आहे.
And the house will not be built again.
आणि आता हे घर पुन्हा बांधलं जाणार नाही.
What he means is the house of ego clinging.
आणि इथे हे जे घर आहे त्यांना म्हणायचं की हे घर ह्या मीच्या आसक्तीचं घर.
The house of suffering through ego clinging.
आणि अशा प्रकारचं मीच्या आसक्तीने दुःख निर्माण होणारं हे घर आहे.
And yes, he lived a completely selfless life.
आणि त्यानंतर पूर्णपणे निस्वार्थी जीवन ते जगले.
बाबासाहेबांकडे पहा. I don't really need to say anything, do I?
तर मला त्यांच्याबद्दल खरंच काही सांगण्याची गरज नाही. काही सांगण्याची गरज आहे का?
You know what he did.
तुम्हा सगळ्यांना माहित आहे की त्यांनी काय केलं.
When he came back from America, from England, he could have had anything.
अमेरिकेतून इंग्लंडवरून परत आल्यानंतर त्यांना खूप काही मिळू शकलं असतं.
He was so well educated, he was so intelligent.
खूप बुद्धिमान होते, उच्च विद्याभूषित होते.
He could have built himself a great palace.
कदाचित फार मोठं महाल त्यांनी बांधला असता.
He could have piled up money.
कदाचित त्यांनी राशी रचल्या असत्या पैशाच्या.
He could have just had a good life as a big leader.
आणि एक मोठा नेता म्हणून त्यांचं खूप चांगलं जीवन राहू शकलं असतं.
You know what leaders do?
तुम्हाला माहिती आहे की नेते लोक काय करतात.
He didn't live like that.
परंतु ते तशा प्रकारे जगले नाही.
राजगृह is not a big house.
राजगृह हे काही मोठं घर
नाहीये. आणि
ते सुद्धा त्यांच्या पुस्तकांसाठीच घर आहे.
बाबासाहेब lived a very simple, very self-sacrificing life.
फारच साधं जीवन आणि अगदी निस्वार्थ जीवन बाबासाहेब जगले.
आणि जस्ट वर्क for other people.
आणि ते इतर लोकांसाठी कार्यरत राहिले.
All his life he just works to help others.
संपूर्ण जीवन ते इतरांना मदत करण्यासाठी जगले.
He sacrificed his life, you could say.
आपण असं पण म्हणू शकतो की जणू काही त्यांचं जीवन त्यांनी लोकांसाठी समर्पित केलं.
I think I mentioned this last time I was here, but remembering Bhante's last meeting with Bhavasaya.
तर मी मागच्या वेळेस ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली होती की भंते जेव्हा भंतेची शेवटची भेट बाबासाहेबांसोबत झाली होती ती
जस्ट अ फ्यू डेज बिफोर ही डाइड.
बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या काही दिवस अगोदरच त्यांची भेट झालेली होती.
इट वॉज सच अलीपूर रोड.
तर अलीपूर जो रोड आहे दिल्लीमधला तिथे.
अँड पांथे वॉज मीटिंग विथ हिम विथ अ नंबर ऑफ अदर बुद्धिस्ट फ्रॉम द हिमालयन रिजन.
तर हिमालयातल्या क्षेत्रामधून आलेले जे बाकीचे बौद्ध होते त्यांच्यासोबत भंते बाबासाहेबांना भेटत होते.
बाबासाहेब वॉज क्लिअरली अ very sick man indeed.
आणि त्यावेळेस बाबासाहेब खरंच खूप आजारी व्यक्ती होते.
And nonetheless he met with all these great Buddhist these Buddhist leaders from the hills.
आणि अशा प्रकारे त्या डोंगर भागातील ह्या बौद्धांना बाबासाहेब आजारी जरी असले तरी देखील भेटले.
And Bhante describes the way that बाबासाहेब is getting more and more tired.
आणि भंतेंनी याचं वर्णन असं केलंय की त्यांच्या बोलण्याच्या दरम्यान बाबासाहेब अधिक अधिक थकत होते.
And his voice was getting softer and softer.
आणि त्यांचा आवाज अगदी बारीक आणि बारीक होत होता.
So eventually only Bhante himself by leaning down could hear what he was saying.
आणि मग केवळ भंते अगदी खाली वाकून जवळ जाऊन केवळ त्यांना ऐकू शकत होते.
And he said that what Babasaheb was talking about was all his concerns for the future of his people.
आणि बाबासाहेब त्यावेळेस केवळ एकाच गोष्टीचा विचार करत होते, एकाच गोष्टीची काळजी करत होते आणि ती म्हणजे त्यांच्या लोकांच्या भवितव्याची भविष्याची.
All his concerns for the future of Buddhism in India.
आणि भारतातील बौद्ध धर्माच्या भविष्याविषयी ते चिंता व्यक्त करत होते.
And Bhante says that he just kept on saying there's so much to be done.
आणि भंते ते असं सांगतात की बाबासाहेब केवळ एवढंच म्हणत होते की खूप काही करायचंय, खूप काही करायचंय.
His head was so heavy it just sank onto the table.
आणि त्यांचं डोकं एवढं जड झालेलं होतं की जणू काही ते त्या टेबलवर खाली पडलं, खाली आलं.
Driven by his concern for you.
आणि तुमच्या बद्दलच्या जणू काही काळजीनं ते वाहत गेलेले होते.
His concern for India.
त्यांच्या ह्या भारताविषयीच्या काळजी जणू काही त्यांना काळजी होती.
His concern for me.
माझ्याबद्दलची त्यांना जणू काही काळजी होती.
Concern for the world.
जगाबद्दल त्यांना काळजी होती.
That's the kind of man he was.
तशा प्रकारचे ते व्यक्ती होते.
Self, well, if there was self there, there was a great deal that was non-self.
आणि जर याच्यामध्ये मी असेल तर निश्चितच तिथे कितीतरी निस्वार्थ मी असणार आहे.
Well, I've seen very similar with Bhante Sangharakshana.
आणि हीच गोष्ट अगदी तशीच्या तशी मी भंते संघर्षणामध्ये सुद्धा पाहतो.
All his life is given to the development of the Dhamma in the world.
आणि त्यांचं संपूर्ण जीवन संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं आहे.
Even now at the age of 86, he's still working hard.
अगदी 86 वर्षी आता सुद्धा तो फार कष्ट करतायत.
He lives very joyfully, very happily.
ते फार आनंदाने आणि सुखाने ते राहतात.
But he gives himself very joyfully to us.
आणि त्याचबरोबर अनेक गोष्टी आनंदाने त्यांनी लोकांसाठी दिलेल्या आहेत.
I've seen that over the 40 or more years that I've known him.
40 पेक्षा जास्त वर्ष जेव्हापासून मी त्यांना ओळखतो आहे तेव्हापासून ही गोष्ट मी पाहिलेली आहे.
So these great beings break self-attachment.
तर हे महान व्यक्ती जे आहेत स्वची जी आसक्ती आहे ती तोडतात.
Yes, some self-attachment is still there.
निश्चितच काही स्व आसक्ती तिथे असते.
In traditional Buddhism it said only the Buddha is completely free from self.
पारंपरिक बौद्ध धर्म असं सांगतो की केवळ बुद्ध जे असतात ते पूर्णपणे स्वपासून मुक्त असतात.
But those who enter the stream of the Dhamma have broken the back of self.
तर असं पण आपण म्हणू शकतो की जो व्यक्ती धर्मप्रवाहात दाखल होतो तेव्हा तो हा या स्वच कंबरड मोडतो.
सेल्फ कॅनॉट पोझेस देम एनी मोर.
इथे आता स्वला तो धरून ठेवत नाही.
द स्ट्रीम ऑफ द धर्मा कॅरीज देम बियॉन्ड सेल्फ क्लिंग.
आणि धर्माचा प्रवाह त्यांना स्वतःला स्वच्या आसक्तीच्या पलीकडे घेऊन जातो.
सो दॅट्स द काइंड ऑफ पर्सन यू कॅन बिकम.
अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुम्ही बनू शकता.
If you practice the Dhamma, you will gradually break self-clinging.
अशा प्रकारे जर धर्माचं तुम्ही आचरण केलं तर हळूहळू तुम्ही स्वआसक्ती तोडू शकता.
It doesn't happen suddenly.
ही गोष्ट अचानक घडत नाही.
Slowly, bit by bit, you become free.
हळूहळू तुम्ही विमुक्त होता.
And that freedom is joy.
आणि अशा प्रकारची विमुक्ती ही आनंददायी असते.
Somehow it seems to us that if you give up self, there's a sort of blank.
कधी कधी आपल्याला असं वाटतं की स्व आसक्ती सोडणं म्हणजे जणू काही अंधार होणं.
A bit like the end of the cinema when the screen goes dark.
तर एका प्रकारे एखाद्या सिनेमाचा अंत होणं जेव्हा ती पडदा जो आहे तो पूर्ण काळा होतो.
Actually, it's more like from black and white it goes to technicolor.
तर अगदी काळा किंवा पांढरा होण्याच्या ऐवजी इष्टमन कलर सारखा होतो. रंग आल्यासारखं.
You can't remember black and white.
आता तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट आठवणार नाही.
When I first used to go to the cinema, it was all black and white.
जेव्हा मी पहिल्यांदा सिनेमा बघायला जायचं तेव्हा केवळ ब्लॅक अँड व्हाईटच होता.
And I remember seeing the first the big release Technicolor film, so it was so wonderful.
तर जेव्हा पहिल्यांदा खूप सारा रंगीबेरंगी चित्र निर्माण झाले कलरचे चित्र निर्माण झाले ती खूप रोचक गोष्ट होती.
So when you let go of self, it's like that.
आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्व आसक्ती सोडता तेव्हा अशा प्रकारे ते जीवन असतं.
Not a bad analogy. I could do better, I'm sure.
एवढी काय वाईट असते रूपक हे नव्हतं याच्यापेक्षा अधिक मी चांगलं करू शकलो असतो.
So yes, this is the first fetter that is broken. It's the main fetter that's broken.
हे पहिलं बंधन आहे जे तोडलेलं आहे मुख्य बंधन आहे जे तोडलेलं आहे.
The second fetter is the fetter of doubt.
दुसरं जे बंधन आहे संयोजन जे आहे ते आहे शंका कुशंकेचं.
Now doubt might seem a strange fetter.
तर कदाचित हे बंधन जे आहे थोडस विचित्र बंधन वाटेल.
But what is it doubt about?
तर ही शंका कशाच्या संदर्भात.
I suppose you could say doubt about what to do.
तर ही शंका म्हणजे काय करायचं याची शंका.
Doubt about what is right, what is wrong.
काय बरोबर आहे काय चुकीचं आहे याची शंका.
यू प्रॉब्ली नो द कलम सूत्र.
तुम्हाला कलम सूत्र कदाचित माहित असेल.
Do you remember the Kalamas, the elders of Kalama come to the Buddha and they're confused.
तर तुम्हाला माहित असेल की कलम जे आहेत ते बुद्धाकडे येतात आणि ते पूर्णपणे संभ्रमित असतात.
They're confused and they're in doubt.
ते स्वतः संभ्रमित असतात शंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली असते.
Because they turn on their TV.
कारण त्यांनी त्यांची टीव्ही सुरू केलेली असते.
And they hear Sri 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 Ravi Shankar talking.
आणि त्यांनी त्यांची टीव्ही सुरू करून कुणाला ऐकलेलं असतं तर श्री 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 रवी शंकर ला ऐकलेलं असतं.
Then they change the channel.
आणि त्यानंतर ते चॅनल बदलतात.
They hear Baba Ramdas talking.
आणि त्यानंतर बाबा रामदासला बघतात.
They change the channel.
आणि त्यानंतर पुन्हा चॅनल बदलतात.
They hear some mullah talking.
त्यानंतर ते एका मुलाला बघतात ऐकतात.
They go to the God channel.
त्यानंतर ते गॉड चॅनल कडे जातात.
And they hear some father talking.
आणि तिथे मग एक फादर जो आहे तो बोलताना दिसतो.
They go to Lord Buddha TV.
आणि त्यानंतर ते लॉर्ड बुद्ध टीव्ही कडे जातात.
They hear Subhuti talking.
आणि तिथे ते
And they're very confused.
आणि एवढं सगळं बघितल्यानंतर ते फार संभ्रमित होतात.
This is what happened to the poor Kalamas.
आणि हीच गोष्ट त्या बिचाऱ्या कालामांच्या बाबतीत सुद्धा घडली.
They didn't have multi-channel TV.
अर्थात त्यावेळेस काय अशा प्रकारे विविध चॅनल असलेली टीव्ही नव्हती.
But still all those teachers came to their village.
परंतु असे वेगवेगळे जे शिक्षक आहेत, गुरु आहेत, त्यांच्या गावामध्ये त्यावेळेस यायचे.
What is right? What is wrong?
आणि मग त्यांना प्रश्न पडला की काय बरोबर आणि काय चूक.
What should we do? What should we not do?
आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे.
Should we make this sacrifice or do this ceremony?
हे आपण समर्पण करायचं की हा विधी आपण करायचा.
Should we say this mantra or that mantra?
आता आपण हा मंत्र म्हणायचा की तो मंत्र म्हणायचा.
Should we have an image there? Should we not have an image there?
आता आपण तिथे प्रतिमा ठेवायची की ठेवायची नाही.
काय करायचं? Don't know what to do.
त्यांना हे माहित नव्हतं की काय करायचं.
That's often the situation we find ourselves in.
आणि बऱ्याचदा अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपण स्वतःला पाहत असतो.
काय करायचं? मी काय करू शकतो? What can I do? What do I do?
तर मी काय करू शकतो? मी काय केलं पाहिजे?
We're in doubt a lot of the time.
बऱ्याचदा आपण अशा प्रकारच्या शंकेमध्ये कुशंकेमध्ये असतो.
Was it their fault? Was it their fault? Was it my fault?
ही त्यांची चुकी आहे का, यांची चुकी आहे का, की माझी चुकी आहे?
What's the good thing to do? What's the bad thing to do?
कोणती चांगली गोष्ट आहे करण्यासाठी, कोणती वाईट गोष्ट आहे करण्यासाठी?
We're constantly confused, constantly in doubt.
आपण नेहमीच गोंधळलेलो असतो, नेहमीच शंकेत असतो.
Sometimes we're very convinced we know what's right.
कधी कधी आपल्याला याची खात्री असते की काय बरोबर आहे आपल्याला माहित आहे.
But then it doesn't work out and then we don't know what to do.
आपण कधी कधी ती गोष्ट तशी बरोबर घडत नाही आणि मग ती गोष्ट आपण तर करत नाही.
But one who's entered the stream of the Dhamma knows what to do.
परंतु जो धम्म प्रवाहात दाखल झालेला आहे त्याला माहित असतं की नेमकं काय करायचं.
I don't mean that he knows whether to put his money in this bank or that bank.
आता इथं मला हे म्हणायचं नाही की त्याला हे पण माहित होतं की बँकेत कोणत्या बँकेत पैसे ठेवू, या बँकेत की त्या बँकेत.
I don't mean that he knows whether to take this job or that job.
तर त्याला या गोष्टीचं समज निर्माण होते असं मला म्हणायचं नाही की हे काम घेऊ की ते काम करू.
Knows what is skillful or what is unskillful.
तर त्याला हे माहित होतं की कुशल काय आहे आणि अकुशल काय.
Knows what the truth is.
सत्य काय आहे हे त्याला समजतं.
Knows the real nature of things.
गोष्टीचं जे सत्य स्वरूप आहे ते त्याला माहित असतं.
Not fooled, not taken in. Not fooled.
तो त्याच्यापासून मूर्ख बनत नाही.
Yes, feels in tune with the way things are.
गोष्टी जशा आहेत त्याच्याशी जणू काही त्याला तालबद्ध झाल्यासारखं, त्याच्यामध्ये मिसळल्यासारखं वाटतं.
So one who's entered the stream has a wonderful sense of moral confidence.
म्हणजे अशा प्रकारे तो धम्मप्रवाहात उतरतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचा नैतिक फार मोठा आत्मविश्वास असतो.
There's a wonderful feeling that yes, he's doing what is right.
त्याच्यामध्ये अशा प्रकारची फार सुंदर अशी भावना असते की जे काही चांगलं आहे, योग्य आहे, तो ते करत आहे.
This gives rise to a great feeling of happiness and joy.
आणि याच्यातूनच फार सुंदर अशा सुखाची आणि आनंदाची भावना निर्माण होते.
And of course, if you're doing what is right, you're in harmony with others.
आणि निश्चितच जे योग्य आहे ते जर तुम्ही करत असाल तर तेव्हा मग तुम्ही इतरांसोबत सुसंवादात राहता.
You're acting in relation to others with maitri.
तुम्ही इतरांसोबत अगदी मैत्रीने वागता.
So your life is more harmonious.
तुमचं स्वतःचं जीवन अधिक सुसंवादाने बनतं.
So yes, the stream entrance, the one who's entered the stream of the Dhamma has broken doubt.
आणि अशा प्रकारे जो धम्मप्रवाहात श्रोतापन्न झालेला आहे तो ह्या शंकेचं बंधन तोडतो.
All the time, the one who's entered the stream is in touch with reality.
जो अशा प्रकारे धम्माच्या प्रवाहात दाखल झालेला आहे तो नेहमीच सत्याच्या सातत्याने संपर्कात असतो.
Not fooled, not taken in.
तो काही ह्या जीवनाने मूर्ख बनत नाही.
So no wavering, no doubt.
कुठल्याही प्रकारची शंका कुशंका त्याच्या मनामध्ये असत नाही.
Then the one who's entered the stream of the Dhamma breaks through the fetter of dependence on customs and ceremonies.
तर इथे तिसरं जे बंधन आहे अशा प्रकारचा शोतपन्न व्यक्ती कुठल्याही प्रकारची जी कर्मकांड आहे विधी आहे त्याच्यावर अवलंबून राहत नाही परंपरावर अवलंबून राहत नाही.
So much religion is to do with doing the right thing.
धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी या संदर्भात असतात की गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने करताय की नाही.
Well, for instance, we think that if we say Jai Bhim, we're a Buddhist.
आणि जसं काही आपण आपल्याला असं वाटतं की जर आपण जय भीम केला तर आपण बौद्ध आहोत.
We think that the main practice of Buddhism is Jai Bhim.
आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की बौद्ध धर्माचं मुख्य आचरण म्हणजे नुसतं जय भीम म्हणणं आहे.
It's very good to say Jai Bhim. I'm not saying don't say Jai Bhim.
तर जय भीम म्हणणं खरंच ही चांगली गोष्ट आहे. मी असं म्हणत नाही की जय भीम म्हणू नका.
In fact, Jai Bhim.
Jai Bhim.
It's good to say it.
तर असं जय भीम म्हणणं चांगलं आहे.
But it's not enough.
परंतु तेवढंच पुरेसं नाही.
इट्स नॉट यू आर नॉट अ बुद्धिस्ट जस्ट बिकॉज यू से जय भीम.
आता तुम्ही केवळ जय भीम म्हणता म्हणून तुम्ही बौद्ध असू शकत नाही.
वी थिंक दॅट इफ वी जस्ट डू द राईट थिंग वी आर बुद्धिस्ट.
कधी कधी आपल्याला असं वाटतं की केवळ योग्य गोष्ट जर मी केली तर मी बौद्ध असेल.
वी थिंक दॅट इफ वी मेक ऑफरिंग्स then it's that's enough.
Kadhi kadhi aapala asa vatta ki jar mi arpan kela tar tevadach puresa.
We think that if we fly the flag that's enough.
Aapala asa vatta ki pancharangi dhvaj jar apan phadkavla tar apan bauddha puresa.
I think nowadays people think that if they turn on Lord Buddha TV they're Buddhists.
आणि आजकाल लोकांना असं वाटतं की लॉर्ड बुद्धा टीव्ही चालू केला की आम्ही बौद्ध आहोत.
आय रिमेंबर आय नोटिस दॅट इन नागपूर.
आम्ही ही गोष्ट थोडीशी नागपूरमध्ये पाहिलेली आहे.
लॉर्ड बुद्धा टीव्ही वॉज ऑन ऑल डे लॉन्ग. इट वॉज टर्न्ड ऑन ऑल डे लॉन्ग.
तर संपूर्ण दिवसभर हा लॉर्ड बुद्धा टीव्ही चालू असतो.
आय यूज टू सी इट बी मी गिव्हिंग अ टॉक ऑर समबडी एल्स गिव्हिंग अ टॉक.
तर मी सुद्धा पाहिलेलं आहे की लोक म्हणजे मी प्रवचन देत आहे इतर लोक प्रवचन देत आहे.
नोबडी लिसनिंग.
परंतु कोणीच ऐकत नसतं.
आय एम टॉकिंग अवे नोबडी लिसनिंग.
मी बोलतो आहे आणि कोणीच ऐकत नाही.
द टेलिव्हिजन ऑन नोबडी लिसनिंग.
टीव्ही चालू आहे परंतु कोणीच ऐकत नाहीये.
आय शुड सडनली फ्रॉम द टेलिव्हिजन से लिसन टू मी.
कदाचित टीव्हीतून बाहेर निघून मी म्हटलं पाहिजे की मला ऐका.
But we think it's enough just to have the television on.
परंतु आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारे टीव्ही चालू करणं तेवढंच पुरेसं आहे.
As long as it's Lord Buddha TV, not God TV, it's okay.
आणि आपल्याला असं वाटतं की आता जोपर्यंत लॉर्ड बुद्धा टीव्ही चालू आहे आणि देवाचा टीव्ही चालू नाही तोपर्यंत ही गोष्ट ठीक आहे.
Not Devadarshan TV.
हा काही देवदर्शन टीव्ही नाहीये.
As long as it's Lord Buddha TV, it's okay.
जोपर्यंत तिथं बुद्ध टीव्ही आहे तोपर्यंत ठीक आहे.
It's not enough.
परंतु ही गोष्ट सुद्धा पुरेशी नाही.
We so easily think that if we just perform external activities we're really doing the right thing.
कधी कधी आपल्याला असं वाटतं की बाह्यकारी ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर तेवढ्याच पुरेशा आहेत.
Just because I've got the case around my neck I'm an ordinary.
आणि जसं मला वाटतं की केस माझ्या गळ्याच्या भोवती आहे तर आता मी धम्मचारी आहे.
You're not ordinary.
तुम्ही धम्मचारी नाही.
मी धम्मचारी आहे. We think that's enough.
आणि आम्हा आपल्याला असं वाटतं की एवढंच पुरेसा आहे.
Just as long as the case swings, that's enough.
आणि जेवढा हा केसा धोका घेतोय जिथपर्यंत तेवढं पुरेसा आहे.
But that's not what makes you a dhammachari.
खरं तर अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला धम्मचारी बनवत नाही.
Going for refuge to the three jewels.
खरं तर शरणगमन त्रिरत्नांना करणं ती गोष्ट तुम्हाला धम्मचारी बनवत.
We think that because we've offered a flower, a candle and a stick of incense, we're a dhammamitra.
आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की एक अगरबत्ती मेणबत्ती आणि फुल अर्पण केलं की आपण धम्ममित्र आहोत.
Then we can just call ourselves Dhammamitra X, Y.
आणि मग त्यानंतर आपलं असं वाटतं की मग आपण स्वतःला धम्ममित्र X आणि Y म्हणू शकतो.
After 5 years we can call ourselves Senior Dhammamitra X or Y.
आणि 5 वर्षानंतर आपण स्वतःला ज्येष्ठ धम्ममित्र X आणि Y म्हणू शकतो.
Then when we ask for ordination we're Mitra requested X or Y.
आणि जेव्हा आपण धम्मचारीची विनंती करतो तेव्हा मग आपण विनंती केलेले मित्र X आणि Y बनतो.
And after 10 years of asking for ordination we're Senior Mitra requested.
आणि मग 10 वर्ष जर झाली तर त्यावेळेस आपण ज्येष्ठ विनंती केलेले एक साने वाय ब्रह्ममित्र असतो.
So we think that the externals are enough.
आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की ह्या बाहेर तरी गोष्टीच पुरेशा आहे.
And of course, so much religion is like this.
आणि अनेक धर्म अशाच प्रकारचा.
It's wearing the right what do they call that? Astrological symbol, yeah.
तर ते जे भविष्यवाणी कथन करणारे जे काही प्रतीक असतात ते जर व्यवस्थित प्रकारची लावली तर बरोबर आहे असं त्यांना वाटतं.
You know, you get on the TV and in the newspapers getting the right charm. Yes, stone.
तर तुम्हाला माहिती की ते म्हणजे काय म्हणतात त्याला एखादा मोती किंवा खडा अगदी योग्य प्रकारचा घेतला तुम्ही तर बरोबर होईल असं वाटतं. आणि त्यांना असं वाटतं की एवढाच पुरेसा आहे.
This is the way much religion works.
आणि खूप सारे धर्म जे आहेत ते अशाच प्रकारे काम करतात.
And it's the same in Buddhism too.
आणि बौद्ध धर्माच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट अगदी तशीच आहे.
In this respect, Buddhists can be just the same as others.
अगदी या प्रकारे बौद्ध सुद्धा त्यांच्या सारखेच असू शकतात.
And at times we all probably do.
आणि काही वेळेस कदाचित आपण हे असं करत असू.
We sit to meditate.
आपण ध्यानाला बसतो.
Legs are crossed.
आपण पायांची घडी घातलेली असते.
Hands in beautiful posture.
आणि फार सुंदर अशा बैठकीत आपण बसलेलो असतो.
Eyes closed.
डोळे बंद असतात.
Big smile on our face.
आणि चेहऱ्यावर मोठं हास्य असतं.
Mind wandering.
आणि मन मात्र भरकटत असतं.
Afterwards people ask you, oh, do you have good meditation?
आणि त्यानंतर लोक तुम्हाला विचारतात की चांगलं ध्यान झालं का?
खूप चांगलं, खूप चांगलं. Body was perfect.
कारण आपलं शरीर अगदी व्यवस्थित होतं.
Perfect meditation, straight back.
अगदी पाठ अगदी सरळ होती. अगदी बैठक चांगली होती.
Mind asleep.
परंतु मन मात्र झोपलेलं.
This is the fetter of going through the motions, Bhante Khosla. Going through the motions. Putting on a performance.
तर ही अशी मानसिक अवस्था आहे की जी केवळ आपण एक प्रकारे दाखवण्याचा काहीतरी करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो.
You're just a Bollywood Buddhist.
तुम्ही एक प्रकारचे बॉलिवूडचे बौद्ध आत्मा.
इट्स जस्ट अ परफॉर्मन्स.
तुम्ही केवळ जो काही दाखवता आहात.
यू आर नॉट रिअली प्रॅक्टिसिंग द धर्म.
खरंच तुम्ही धर्माचं आचरण करत नाही.
And we all fall into it.
आपण सगळ्यात जण अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये पडतो.
वी लर्न व्हॉट अ बुद्धिस्ट शुड बी.
आपण खरं तर बौद्ध कसा असला पाहिजे हे शिकतो.
And then we fit into that.
आणि आपण मग त्याला त्याच्यामध्ये स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतो.
वी पुट ऑन द क्लोथ्स ऑफ अ बुद्धिस्ट.
आपण बौद्धांचे कपडे परिधान करतो.
वी थिंक दॅट्स एनफ.
आणि आपल्याला असं वाटतं की एवढं पुरेसा आहे.
बट वन हू हॅज एंटर्ड द स्ट्रीम ऑफ द धम्मा डजंट डू दॅट.
परंतु जो धम्मप्रवाहात उतरलेला आहे तो अशा प्रकारे करत नाही.
वन हू हॅज एंटर्ड द स्ट्रीम ऑफ द धम्मा लिव्स ऑथेंटिकली. Lives genuinely.
तर जो धम्माच्या प्रवाहात दाखल झालेला आहे तो अगदी प्रामाणिकपणे जगत असतो.
Whatever he or she does, they do from their hearts.
जे काही तो किंवा ती करते अगदी त्यांच्या हृदयापासून ते करतात.
They do because they realize that this will be a benefit to them, benefit to others.
ते यासाठी करतात कारण त्यांना हे माहीत झालेलं असतं की ती गोष्ट त्यांच्यासाठी फायद्याची आहे आणि इतरांसाठी सुद्धा फायद्याची आहे.
We sometimes think you could say magically.
तुम्ही असं पण म्हणू शकता की कधी कधी आपण फार जादुई पद्धतीने विचार करतो.
We think that if we do certain ceremonies, if we do certain, say certain things, that will get us good fortune.
कधी कधी आपण असा विचार करतो की काही विशिष्ट प्रकारचे आपण विधी केले काही विशिष्ट गोष्टी आपण म्हटल्या तर त्याच्यातून काही चांगलं भवितव्य आपल्याला मिळेल.
But actually the only thing that will take us forward is our karma.
खर तर एकच गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती आहे आपलं कर्म.
It's our skillful action.
आपलं कुशल कर्म.
And skillful action comes from skillful mental states.
आणि हे कुशल कर्म केवळ कुशल मानसिक अवस्थेतून येतं.
So the one who's entered the stream of the Dharma is constantly striving to act skillfully.
आणि अशा प्रकारे जो धम्मात दाखल झालेला आहे तो सातत्याने अशा प्रकारचं कुशल कर्म करण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो.
They don't put on a Buddhist performance.
ते केवळ बौद्ध असण्याचं ढोंग करत नाही, दाखवत नाही.
They don't do Buddhist magic.
ते केवळ बौद्धांची जादू करत नाही.
They live genuinely from their hearts.
अगदी त्यांच्या हृदयातून प्रामाणिकपणे ते जगण्याचा प्रयत्न करतात.
So these are the first features of one who's entered the stream.
आणि अगदी जेव्हा एखादा मनुष्य धम्मप्रवाहात दाखल होतो त्याचं हे पहिलं लक्षण आहे.
One who's entered the stream has broken through self-attachment.
पहिलं लक्षण आहे की अशा प्रकारचा व्यक्ती जो धर्मप्रवाह दाखल झालेला आहे तो स्व आसक्ती तोडतो.
One who's entered the stream has gone beyond doubt.
जो अशा प्रकारे धर्मप्रवाह दाखल झालेला आहे तो शंकेच्या पलीकडे जातो.
One who's entered the stream doesn't just do rituals and habits.
तर अशा प्रकारे जो धर्मप्रवाह दाखल झालेला आहे तो केवळ अशा प्रकारचे विधी किंवा सवयी काही करत नाही.
So this perhaps gives us some idea of what it's like to fly high in the sky.
तर आता आपल्याला काहीशी कल्पना आलेली असेल की आकाशात उंच भरारी मारणं म्हणजे काय आहे.
It gives us some idea of what the depths of the ocean are like.
आणि समुद्राची सखोलता कशी असू शकते याची काही कल्पना आपल्याला आलेली असेल.
But there's more that we can examine.
खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं आपण निरीक्षण करू शकतो.
We can get a little bit further into the mind of these great beings.
तर ह्या महान व्यक्तींच्या मनामध्ये अधिक आपण पुढे जाऊ शकतो.
And that will be what we'll be doing for the next 2 nights.
आणि हीच गोष्ट पुढच्या 2 दिवसांमध्ये आपण करणार आहोत.
We'll be seeing if we can get to really understand what these great beings are like.
आणि आपण हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे महान व्यक्ती नेमके कसे आहेत त्याला आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
That helps us to know what we are like.
आणि त्याच्यातून आपल्याला सुद्धा मदत होईल की आपण कसे आहोत हे पाहण्यासाठी.
It helps us to know what we must break through.
आणि आपल्याला सुद्धा कशातून गेलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून लक्षात येईल.
It helps us to know what we must do.
आणि अशा प्रकारे विमुक्त होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही गोष्ट सुद्धा त्यातून आपल्याला लक्षात येईल.
This really is a very important topic.
खरंच खूप महत्वपूर्ण हा विषय आहे.
The world really needs beings like this.
जगाला अशा प्रकारच्या महान व्यक्तींची खरंच गरज आहे.
Look at the effect that the Buddha has had.
बुद्धाने जो परिणाम केलेला आहे जगावर त्या परिणामाकडे बघा.
2500 years later we are affected directly by him.
2500 वर्षानंतर सुद्धा आपण प्रत्यक्ष त्यांच्या प्रभावाने परिणाम झालेला आहे आपल्या.
Because of what he did with his life our lives are transformed.
त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या जीवनासोबत जे काही केलेलं आहे त्याच्यातून आपलं जीवन परिवर्तित झालेलं आहे.
Well, Baba Sahib, again, I don't need to say anything.
बाबासाहेबांच्या बाबतीत मला पुन्हा आणखी काही सांगण्याची गरज नाही.
यू आर ऑल हिज सन्स अँड डॉटर्स.
तुम्ही सगळेजण त्यांचे पुत्र आणि पुत्री आहात.
मी टू.
मी सुद्धा.
वी आर ऑल प्रॅक्टिसिंग द धम्म इन द वे दॅट वी डू बिकॉज ऑफ हिम.
आणि ज्या पद्धतीने आपण धम्माचं आचरण करत आहोत ते केवळ त्यांच्यामुळे आपण करतो आहोत.
पंथ संरक्षित.
पंथ संरक्षित आहेत.
बिकॉज ऑफ हिम वी हॅव आवर संघ.
त्यांच्यामुळे आपला हा संघ आहे.
Because of him we have a dharma that we can practice here and now.
आणि त्यांच्यामुळे इथे आणि या क्षणाला धम्माचं आचरण आपण करू शकतो.
Surely this is what the world needs.
खरं तर याच गोष्टीची जगाला खरंच गरज आहे.
It needs great beings.
ह्या जगाला महान व्यक्तींची आवश्यकता आहे.
It needs beings who enter the stream of the dharma.
तर अशा व्यक्तींची खऱ्या अर्थाने गरज आहे जे धम्माच्या प्रवाहात उतरलेले आहेत.
What they have done we can do.
त्यांनी जे काही केलेलं आहे तसं आपण सुद्धा करू शकतो.
ह्युमन बीइंग्स.
ते सुद्धा मनुष्य प्राणी आहे.
अँड लाईक अस.
आपल्या सारखेच अगदी.
व्हॉट दे हॅव डन वी कॅन डू.
त्यांनी जे केलेलं आहे ते आपण करू शकतो.
नमो बुद्धाय. जय भीम.